आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधिमंडळात एकमतानं मंजूर. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प उभारण्याचा शासनाचा निर्णय. शहरात इंधनाचा साठा पुरेसा, पॅनिक बाईंग न करण्याचं जिल्हाधिकारी डॉ विपिन यांचं आवाहन. हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील कुपोषणाच्या समस्येत वाढ. मातेच्या पोषणाला प्राधान्यक्रम देण्याचं युनिसेफचं आवाहन. आणि नागपुरात दिनांक 27 ते 29 मार्च दरम्यान चित्रपट महोत्सवाचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर झालं. अॅसिड हल्ल्यातील पीडितेचं नाव उघड करू नये, तसंच डिजिटल माध्यमांवर महिलेची बदनामी केली तर तो विनयभंग समजला जाईल, अशा तरतुदी या विधेयकात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधान परिषदेत मांडलं आणि यातल्या तरतुदींची माहिती दिली. अशा प्रकारचे विशेष कायदे आणि तरतुदींच्या दुरुपयोगासंदर्भातल्या घटनांचं विश्लेषण करणं, त्यानुसार नियम आणि कायद्यांमध्ये बदल करणं किंवा संरक्षण देण्याबाबत शिफारसी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या समितीत एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश असेल. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. नाना पटोले, किशोर जोरगेवार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात छत्तीसगड राज्यातून हत्तीचा कळप आला असून त्यामुळे शेतपिकाचं मोठं नुकसान झाल्याचं नाना पटोले यांनी उपस्थित केला. या कळपाला छत्तीसगडकडे जाण्यासाठी मार्ग खुला करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली. यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या नोंदणी नियमांमध्ये बदल झाल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. शहरी भागात 25 दिवसांच्या अंतरानं आणि ग्रामीण भागात 45 दिवसांच्या अंतरानं गॅस सिलेंडरची नोंदणी करता येणार आहे. नोंदणीचा हा कालावधी वाढवला असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर सरकारकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं. देशात एलपीजीचा पुरेसा साठा असून पुरवठा सुरळीत सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक पॅनिक बुकिंग टाळावी असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा देखील पूर्णपणे निराधार असल्याचं भारतीय तेल महामंडळानं स्पष्ट केलं आहे. देशात इंधनाचा पुरेसा साठा असून पुरवठा साखळी सामान्यपणे सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये आणि पुढील माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवरच अवलंबून राहावं असं आवाहन महामंडळानं केलं आहे. नागपूर जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा आहे, तरी देखील पेट्रोल पंपवर लोक गर्दी करत असल्यामुळे लोकांनी पॅनिक बाईंग करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपिन यांनी केलं आहे.
गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सगळे अधिकाऱ्यांनी प्रेस घेऊन सांगितलेलं आहे, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडून सीएम सरांनी, पालकमंत्री सगळ्यांनी सांगितलं आहे. आम्ही हेच सांगतो की कसलीच टंचाई नाही आहे, अननेसेसरी पॅनिक बाईंग करू नका. आता ते राशनिंग करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी मी मागच्या सांगितलेलं आहे की जेआर गव्हर्नमेंटने काढलेला आहे, त्याच्यामध्ये कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, एफडीए प्रशासन, ऑइल कंपनीचे ओएमसी, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे सगळे प्रतिनिधींना सगळ्यांना कमिटी करून कोणत्या कॅटेगरीला कशा प्रकारे द्यायचं. डोमेस्टिकला 100% म्हटलेलं आहे, कुठेच कट लावले नाही. कमर्शियलमध्ये 50%, इंडस्ट्रीसाठी 50% ते कट लावलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आमची जी कमिटी आहे ते रिव्ह्यू आपण घेत असतो. माझी एकच विनंती आहे की आताही अननेसेसरी जिथे तुम्हाला 1 लिटर लागते तिथे टँक फुल कमी करत आहे, तुम्हाला वाटत आहे की संपून जाईल, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही आहे. गव्हर्नमेंट कमिटेड आहे, ऍडमिनिस्ट्रेशन पण लक्ष देऊन आहे, आमच्या डेली बेसिसवर आमच्या मिटिंग्स होत आहे.
नागपूर इथल्या सेमिनारी हिल्स परिसरातील मध्यवर्ती अंडी उबवणी क्षेत्रातील कुक्कुट पक्ष्यांमध्ये H5N1 एव्हियन इन्फ्लुएन्झा अर्थात बर्ड फ्लू विषाणू आढळल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे. जिल्हाधिकारी डॉ विपिन इटणकर यांनी 1 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र तर त्यापुढील 9 किलोमीटर परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे.
सेंट्रल हॅचेरी आहे, तिथे काल इन्फ्लुएन्झाचं ते H5N1 ते आपल्याला पॉझिटिव्ह आलं असल्यामुळे रिस्पॉन्स असतो. त्याच्यामध्ये 1 किलोमीटरमध्ये आपण सॅनिटायझेशन झोन करतो आणि 9 किलोमीटरपर्यंत आपण सर्व्हिलन्स झोन करतो. त्या 1 किलोमीटरमध्ये काल जे इन्फेक्टेड त्याचं कलिंग झालेलं आहे सायंटिफिक तऱ्हेने. आणि 1 किलोमीटरच्या परिक्षेत्रामध्ये आपण कसलाही बाजार, खरेदी विक्री, पशुप्रदर्शन आपण काहीच अलाउड करत नाही आणि काही जनावर असून त्याचं कलिंगही करतो. 9 किलोमीटरमध्ये आपण सर्व्हिलन्स करतो की काही सॅम्पल घेणे की असे सिम्पटम अजून काही जनावरात त्या कोंबड्यांमध्ये वगैरे नाही आहे. ते ऑलरेडी काल आम्ही सुरुवात केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. आपण 21 दिवसापर्यंत ही कारवाई आता करत राहू. अॅनिमल हजबंडरी डिपार्टमेंट त्या हिशोबानुसार काम करत आहे.
बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी अंडी आणि खाद्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील 21 दिवस खरेदी विक्री वाहतूक आणि बाजारांवर बंदी घालण्यात आली आहे. निगराणी क्षेत्रातील कुक्कुट विक्री दुकानंही बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील कुपोषणाच्या समस्येत वाढ होत आहे. हवामान बदलामुळे अन्नधान्याच्या किमतीवर परिणाम होतो. दुष्काळामुळे कृषी क्षेत्रावर संकट कोसळते. याचा परिणाम गर्भवती मातांच्या पोषणावर दिसून येतो. राज्यात कुपोषणाची परिस्थिती सुधारत असली तरी आदिवासी भागातील गर्भवती महिला, शहरातील गरीब आणि कामगार वस्त्या इथं कुपोषणाचं प्रमाण अधिक आढळून येतं असं प्रतिपादन युनिसेफ अर्थात संयुक्त राष्ट्र बालनिधी या आंतरराष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र विभाग प्रमुख संजय सिंग यांनी केलं. युनिसेफतर्फे आज प्रसारमाध्यमांसाठी नागपुरातील आयएमए सभागृहात पोषण प्राधान्य आणि प्रारंभिक बालविकास यावर आधारित कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. जीवनशैली, वातावरण बदल तसंच आहार विविधता हे घटक बालसंगोपन आणि कुपोषण यांना प्रभावित करतात. स्वस्थ भारत निर्मितीसाठी मातेच्या पोषणाला प्राधान्यक्रम देणं आवश्यक आहे. प्रसारमाध्यमं यासंदर्भात जनजागृती आणि लोकमत तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत असं ते म्हणाले. याप्रसंगी पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी आपल्या भाषणात पत्र सूचना कार्यालयाच्या संकेतस्थळावर विविध आरोग्यविषयक माहितीपर लेख सर्व भाषांत उपलब्ध असून हे प्रसारमाध्यमांना एक साधन म्हणून उपयोगी पडत असल्याचं सांगितलं. नागपुरात दिनांक 27, 28 आणि 29 मार्च दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज कॅम्पसमध्ये चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे. या महोत्सवात देशभरातून प्राप्त 304 चित्रपटांपैकी 189 लघु चित्रपट दाखवले जाणार असून 6 मास्टर क्लास, 2 पॅनल चर्चा आणि AI फिल्म मेकिंग कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. 28 मार्च रोजी अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार असून समारोपाला दिग्दर्शक ओम राऊत उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात युवा आणि सिनेमा या विषयावर विशेष सत्र तसंच 3 सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. यंदा प्रथमच AI आधारित चित्रपटांची श्रेणी समाविष्ट करण्यात आली असून त्यात 21 भाषांमधील चित्रपट प्राप्त झाले आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रेक्षकांनी ऑनलाईन नोंदणी करून उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. संबोधी डॉ आंबेडकर स्टडी सर्कलच्या वतीनं दिनांक 28 आणि 29 मार्च रोजी 2 दिवसीय आंबेडकर विचार संगीतीचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन भीम टेकडी अमरावती इथं होणाऱ्या संगीतीच्या पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत ताराचंद्र खांडेकर राहणार असून उद्घाटन सुप्रसिद्ध समीक्षक डॉ महेंद्र भवरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमात विविध विषयांवर परिसंवाद, आंबेडकरी गझल जागर, मुशायरा तसंच 29 मार्च रोजी कवी गोविंद वाघमारे यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलनही आयोजित करण्यात आलं आहे. हवामान. आज नागपुरात अधूनमधून ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा वाढला आहे. मागील 24 तासात विदर्भात अमरावती आणि वर्धा इथं सर्वाधिक 40 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ अकोला इथं 39.6 अंश सेल्सिअस, वाशिममध्ये 38.4 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्या वादळी पर्जन्यमानासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. परवा देखील याच जिल्ह्यांसह नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात सुद्धा मेघगर गर्जना आणि वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. दूरदर्शन नागपूरद्वारे निर्मित नवी मालिका भारतीय संविधानाचे विविध आयाम सह्याद्री वाहिनीवरून 24 मार्चपासून प्रसारित केला जात आहे. दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी सायंकाळी 4 वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेद्वारे संविधानाचं तत्वज्ञान, वैशिष्ट्य आणि महत्वाची ओळख करून देण्यात येणार आहे. या 13 भागांच्या मालिकेची संकल्पना आणि कार्यकारी निर्माता रचना पोपटकर गजबिये आणि निर्माता मनोज जैन आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधिमंडळात एकमतानं मंजूर. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प उभारण्याचा शासनाचा निर्णय. शहरात इंधनाचा साठा पुरेसा, पॅनिक बाईंग न करण्याचं जिल्हाधिकारी डॉ विपिन यांचं आवाहन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.